Jazz.com. प्रतापगडचा रणसंग्राम आटोपला आणि महाराजांच्या ताकदीची आणि कर्तृत्वाची जाणीव विजापूर आणि मुघल या दोन्ही सत्तांना झाली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी असा पराक्रम गाजवला की शत्रू आश्चर्याने थक्क झाला. 28 नोव्हेंबर 1659 साली महाराजांनी पन्हाळगड जिंकला. हा किल्ला विजापूरकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. साहजिकच आदिलशाही सत्ता या विजयाने भयभीत झाली आणि म्हणूनच आदिलशहाने मुघलांशी सल्ला मसलत करून महाराजांविरुद्ध मदत मागितली. आदिलशहाने आपले सैन्य जमा करून शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्याची तयारी केली. आदिलशहाने या सैन्याचे नेतृत्व रुस्तुमे जमान या आपल्या सरदाराला दिले. या फौजेत अफजल खानाचा मुलगा फाजल खान, मलिक इतिबार आणि फत्ते खान हे सरदार होते. साहजिकच शिवाजी महाराजांचं सैन्य सज्ज झालं. शिवाजी महाराजांच्या सैन्यात नेताजी पालकर, भीमाजी, हिराजी हे कसलेले योद्धे होते. शिवाजी महाराज स्वतः रुस्तुमे जमानवर चालून गेले. ही लढाई पन्हाळगडावर झाली. या लढाईत शिवाजी महाराजांनी आदिलशाही फौजांचा चांगलाच धुव्वा उडवला. याबद्दलचं सारं वर्णन जेधे शकावलीत आपल्याला दिसेल. अफजल खानाच्या मोठ्या विजयाने जरी मराठी राज्य सुखावलं असलं तरी हा आनंद फार काळ टिकला नाही. यानंतर आदिलशहानं सिद्दी जौहर या सरदाराला शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं. सिद्दी जौहरकडे 16 ते 20 हजारांचं घोडदळ आणि 35 ते 40 हजारांचं पायदळ होत. या सैन्याच्या आकारावरून विजापूरकरांना शिवाजी महाराजांचा पराभव करणं किती गरजेचं होतं हे सहज कळतं. या मोहिमेतून सिद्दी जौहरचं लक्ष विचलित करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य विजापूरच्या उपनगरात पाठवून ती उपनगर लुटली. पण त्यांची ही योजना यशस्वी झाली नाही. विजापूरच्या सैन्याने पन्हाळ्याला जबरदस्त वेढा दिला होता. या संकटात महाराज फसले होते. अफजल खानाच्या संकटानंतर हे मोठं संकट त्यांच्या पुढ्यात उभं होतं. मराठी राज्याचा जरा कुठे विस्तार होत होता इतक्यात या नव्यानंच आलेल्या संकटाने महाराजांची पुन्हा एकदा परीक्षा घ्यायला सुरुवात केली होती. या वेढ्यावर नेताजी पालकरांनी हल्ला चढवला पण त्यात त्यांना यश आलं नाही. दक्षिणेत महाराज वेढ्यात फसलेले असताना उत्तरेत औरंगजेब आपल्या गादीवर विराजमान होऊन दक्षिणेकडे पाहत होता. 14 जुलै 1659 साली औरंगजेबाने शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात त्यानं कळवलं आणि हेही सांगितलं की तो पाठवत असलेल्या शाहिस्ते खानाशी सहकार्याने वागा. खरं तर ही औरंगजेबाची धमकीच होती आणि शिवाजी महाराज या दुहेरी संकटात सापडले. एका बाजूला ते सिद्धीच्या वेढ्यात अडकून पडले होते आणि दुसऱ्या बाजूला उत्तरेतून शाहिस्ते खान चालून येत होता. कल्याण भिवंडी हे इलाके आता धोक्यात आलेत हे स्पष्टच होतं. आलमगीर नामा हे औरंगजेब बादशहाचे सरकारी चरित्र आहे. त्याचं कच्चं लिखाण खुद्द औरंगजेबानं पाहिलं होतं. त्यामुळं त्यातला इतिहास हा अधिकृत असून अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्या चरित्रात औरंगजेब म्हणतो, बळ वाढत गेल्यामुळे शिवाजीला विजापूरची भीती आणि परवा वाटेनाशी झाली आहे. त्याने कोकण प्रदेशात आक्रमण करून तो उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे. काही वेळा संधी साधून त्यानं बादशाही परगण्यावर आक्रमणं केली आहेत आणि म्हणूनच शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यासाठी औरंगजेबानं आपला सुभेदार अमीरुल उमरा उर्फ शाहिस्ते खानाला दक्षिणेत पाठवले. त्याला आज्ञा देताना औरंगजेब म्हणतो, भक्कम सैन्य घेऊन तुम्ही चाल करून या. त्या दुष्टाचे पारिपत्य करण्यासाठी झटा आणि त्याचा प्रदेश आणि किल्ले जिंकून घ्या. त्या प्रदेशातील सगळी बंडाळी मोडून काढा. शिवाजी महाराज मुघल आणि विजापूर या दोन्ही सत्तांसाठी किती मोठी अडचण बनले होते हेच औरंगजेबाच्या या आज्ञेवरून लक्षात येते. शाहिस्तेखानाशी मराठ्यांचा संघर्ष ठिकठिकाणी झाला. सासवड, बारामती, सुपे, शिरवळ या ठिकाणी संघर्ष झाला, पण तो पुढे सरकतच राहिला आणि मग मुघलांनी आपला हेतू साध्य करायला सुरुवात केली. त्यांनी कोकण प्रदेशाचा ताबा घेतला. मे 1661 मध्ये कल्याण भिवंडीचा ताबा घेतला. हा प्रदेश मुघलांचाच असल्यामुळे शिवाजी महाराजांशी तहाचा प्रश्नच नव्हता. याची व्यवस्था आम्हीच लावू अशीच भूमिका मुघलांनी घेतली. 1660 मे मध्ये पुण्यात पोहोचलेला शाहिस्ते खान या मोहिमेत चांगलाच गुंतला होता. मैदानाचा प्रदेश जरी मुघलांनी आपल्या ताब्यात घेतला असला तरी शिवाजी महाराजांनी किल्ले अत्यंत शौर्याने आपल्या ताब्यात ठेवले होते, त्यामुळे मुघलांचा या मोहिमेत अजून विजय झाला असं अजिबात नव्हतं. कारण किल्ले म्हणजे कुठल्याही राज्याची संपत्तीच असते, त्यामुळे शिवाजी महाराजांनी किल्ले अबाधित ठेवण्याकडे विशेष लक्ष दिलं होतं. याच दरम्यान शाहिस्ते खान चाकणच्या भुईकोट किल्ल्यावर चालून गेला. सारे मुघल सैन्य दस्तूर खुद्द शाहिस्ते खानासह या किल्ल्याभोवती गोळा झाले आणि किल्ला सर करण्यासाठी प्रयत्न करू लागले. हा चाकणचा किल्ला लहानच होता, पण किल्ल्यावरच्या शूर सैनिकांनी जवळजवळ 2.5 महिने हा किल्ला अजिंक्य ठेवला. या संघर्षात मुघलांचे 268 सैनिक मारले गेले आणि 640 सैनिक जखमी झाले. शेवटी किल्ल्यावर सुरुंग लावल्यामुळे पडलेल्या बुरुजानंतर मुघलांनी किल्ला सर केला. हा किल्ला लढवला होता शूर मावळा फिरंगोजी नरसाळा याने. 15 ऑगस्ट 1660 रोजी किल्लेदारांनी किल्ला ताब्यात दिला. यावेळी मुघलांनी सगळ्या सैनिकांना मानाची वागणूक दिली आणि त्यांना कैद न करता जाऊ दिले. पण यातून शाहिस्ते खानाला मात्र एक धडा मिळाला. त्याने आता शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर हल्ला न करण्याचं ठरवलं. इकडे शिवाजी महाराजांच्या मागे सिद्धी जोहरच्या वेढ्याचं संकट होतच. वेढा अत्यंत कडक होता, त्यातून बाहेर पडणं अशक्यच होतं. चाकणच्या हल्ल्यानंतर तर महाराजांना जाणवलं की मुघल आणि आदिलशाह यांच्याशी एकत्र लढणं अजिबातच शक्य नाही. शाहिस्ते खानाचं संकट अजून टळलं नव्हतं. घाटाच्या वरचा मुलखी प्रदेश आता मुघलांनी आपल्या ताब्यात घेतला होता, पण शिवाजी महाराजांच्या ताब्यात अजूनही घाटाच्या वरचे आणि कोकणातील किल्ले होते. कल्याण भिवंडी मुघलांच्या ताब्यात होती तर रायगड अजूनही शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता. मुघलांनी आता शिवाजी महाराजांना आणखीनच अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला. यातल्या एका मोहिमेत शाहिस्ते खानाने आपला अधिकारी कार्तलब खान याला महाराजांच्या विरोधात पाठवलं. 1660 साली कार्तलब खान लोणावळ्याहून खाली कोकणामध्ये आपलं सैन्य घेऊन उतरला. महाराजांनी अत्यंत चातुर्याने त्याला घनदाट अरण्यात प्रवेश करू दिला. या योजनेचा कोणताही गंध नसलेला कार्तलब खान महाराजांच्या जाळ्यात अलगद सापडला. साधारणपणे 9 किलोमीटर लांब असणारे हे अरण्य उंबर नावाच्या खेड्यात होते आणि म्हणूनच त्याला उंबर खिंड असं नाव पडलं होतं. शिवाजी महाराजांनी अत्यंत योजनाबद्धरित्या अचानक हल्ला केला आणि कार्तलब खान अक्षरशः अरण्यात अडकला. कारण त्याला ना मागे हटता येत होतं ना त्याला शिवाजी महाराजांना तोंड देणं शक्य होतं. त्यामुळं शिवाजी महाराजांकडे क्षमा याचना करून त्यानं जीवदान मागितलं. शिवाजी महाराजांनी त्याची सगळी संपत्ती आणि सरंजाम काढून घेऊन त्याला जाऊ दिलं. आणि याच वेळी इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या पराभवासाठी दारुगोळा आणि तोफा पन्हाळ्यावर पाठवल्या. त्या काळात तोफांचा भडीमार पन्हाळ्यानं सहन केला. इंग्रजांनी केलेल्या या कृत्याने शिवाजी महाराजांना प्रचंड संताप आला होता, पण ते काही करू शकत नव्हते. पावसाळा जवळ येत होता आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना वाटत होते की पन्हाळ्याच्या जोरदार पावसाच्या प्रदेशात सिद्धीला वेढा चालू ठेवणं मुश्किल होईल आणि मग आपल्याला वेढ्यातून बाहेर पडणं सहज शक्य होईल. पण शत्रू खूपच हुशार होता. सिद्धीनं पावसाळा जवळ येताच गवताची छपरं तयार करून पावसाळ्यात त्याचा आधार घेतला. त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा वेढ्याची शक्ती कमी झाली नाही. शिवाजी महाराजांची अपेक्षा फोल ठरली. वेढा पडून आता 5 महिने होत आले होते, पण कुठूनही कसलीच आशा दिसत नव्हती. आणि मग शिवाजी महाराजांनी आपली मुत्सद्दी चाल खेळायला सुरुवात केली. महाराजांनी अत्यंत चातुर्याने सिद्धीला निरोप पाठवला की मी पन्हाळा सोडून देण्यास तयार आहे. महाराजांच्या या प्रस्तावावर सिद्धीनं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. कदाचित त्याला शिवाजी महाराजांनी चातुर्यानं घेतलेल्या भूमिकेचा अंदाज आला असावा. पण शिवाजी महाराज हार मानणाऱ्यातले थोडेच होते. त्यांनी पुन्हा सिद्धीला निरोप धाडला की मी पन्हाळा तर देईनच, पण खंडणी सुद्धा देईन आणि आदिलशहांची माफी तुम्ही मला मिळवून द्या. शिवाजी महाराजांनी पाठवलेल्या या दुसऱ्या निरोपाला सुद्धा सिद्धीनं दाद दिली नाही. पण या गोष्टीचा मोठा फायदा असा झाला की सिद्धी आणि शिवाजी महाराज यांच्यात समझोता होईल या समजुतीने वेढ्यातल्या कंटाळलेल्या सैनिकांनी वेढा ढिला सोडला आणि इकडे शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरून विशाळगडावर निसटण्याचा निर्णय घेतला. महाराजांची योजना तयार होती. सिद्धीचे गाफील सैनिक त्याच्या इतक्या महिन्यांच्या कष्टावर पाणी सोडणार होते आणि शिवाजी महाराजांची मुत्सद्दी चाल जिंकणार होती. महाराजांचे पन्हाळा सोडणे निश्चित झाले. हेरांकडून जाण्याचा मार्ग पक्का झाला. त्र्यंबक भास्कर पन्हाळ्याची जबाबदारी घेणार होते. महाराजांनी आपल्या वकिलातर्फे सिद्धीला निरोप दिला की महाराज आपल्याला भेटायला तयार आहेत आणि आपल्या इच्छेप्रमाणे ते वागण्या बोलण्यास तयार आहेत. सिद्धीला अत्यानंद झाला. आपल्या इतक्या महिन्यांच्या कष्टाला अतिशय गोड फळ मिळेल अशा भ्रमात तो राहिला. सिद्धीच्या सैनिकांच्या गोटात जेव्हा ही बातमी गेली तेव्हा ते आणखीनच गाफील झाले. जणू त्यांची मोहीम फत्ते झाली. इकडे शिवाजी महाराज तयार झाले. या आपल्या एकनिष्ठ मावळ्याला बसवलं आणि दुसऱ्या पालखीत शिवाजी महाराज स्वतः बसले. शिवा काशीद या योद्ध्याला या प्रसंगी मनापासून मानायला हवे. जेव्हा सिद्धीला समजेल की शिवा काशीद हा खरा शिवाजी नव्हे तेव्हा तो आपला खात्मा करेल हे शिवा काशीदला माहीतच होते. पण शिवाजी महाराजांच्या अत्यंत एकनिष्ठ अशा या मावळ्याने हे हौतात्म्य पत्करले. शिवाजी महाराजांनी शिवा काशीदची पालखी मुख्य रस्त्याने जायची आज्ञा दिली आणि स्वतः दुसऱ्या पालखीत बसून ठरलेल्या मार्गाने ते निघून गेले. जेव्हा सिद्धीच्या सैनिकांनी शिवा काशीद आणि त्याच्या सैनिकांना जाताना पाहिलं तेव्हा त्यांना पकडलं आणि सिद्धीसमोर हजर केलं. सिद्धीनं हा खरा शिवाजी नाही हे पटकन ओळखलं. या प्रसंगी सिद्धीच्या अवस्थेची आपण फक्त कल्पना करू शकतो. सिद्धीच्या 6 महिन्यांच्या कष्टावर शिवाजी महाराजांनी अगदी सहजपणे पाणी सोडलं होतं. रागानं सिद्धीनं शिवा काशीदला मारून टाकलं. शिवा काशीद हे स्वराज्यासाठी कुर्बान झाले.